हॅलो गौरव सर बोलतात ना? दादा सर मी विशाल बोलतोय परमसाई अझरबैजान मधून. मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती 2 BHK फ्लॅटची, झालं काय सर फायनल? बर, ते माडामध्ये पण लागला होता तुम्हाला फ्लॅट? बर, त्याची काय म्हटले सर? बर बर बर, मग 2 BHK कोणाला घ्यायचं आहे? फॅमिलीतलं कोणी आहे का दुसरं? बर, कधीपर्यंत करणार आहेत फायनल? ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम.